शक्तियों आ गई,
धरती पे शिव शक्तियाँ आ गई, धरती पे शिव शक्तियाँ आ गई।
घर में होती है जिनकी पूजा, चेतन में वो देवियाँ आ गई,
चेतन में वो देवियाँ आ गई, शिव शक्तियाँ आ गई, धरती पे शिव शक्तियाँ आ गई।
ओम शांति, सुस्वागतम। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आपले सहर्ष स्वागत करीत आहे। सादर करीत आहोत एक भव्य दिव्य चैतन्य देखावा, भारत माता शक्ति अवतार। समोरील देखाव्यामध्ये आपण ज्या शिवशक्तींना पाहत आहोत, या सर्व शिवशक्तींनी संगम युगावर म्हणजेच कलियुगाच्या अंताला शिव परमात्म्याकडून शक्ती प्राप्त करून स्वतःला संपन्न बनवले होते। या सर्व देवींची पूजा आजही आपण घराघरातून का करतो? त्यांनी असे कोणते कार्य केले ज्यामुळे त्यांना एवढे श्रेष्ठ मानले जाते, हे जाणून घेणे आवश्यक आहे।
ही पहा मंगलदायिनी, वरदायिनी, साक्षात श्रीरामांना सुद्धा वरदान देणारी, वाघावर आरूढ झालेली श्री तुळजा भवानी।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण
धर्माचे निखंडन करून धर्माचे उत्थान करण्यासाठी अवतरित झालेली आदिशक्ती परमेश्वरी माता तुळजा भवानी, या देवीच्या आशीर्वादानेच राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्यात यश मिळवित होते।
तुळजापुरी जाऊ, चला तुळजापुरी जाऊ, चला तुळजापुरी जाऊ, चला तुळजापुरी जाऊ,
माझ्या आईला भाऊ, माझ्या देवीला भाऊ, माझ्या आईला भाऊ, माझ्या देवीला भाऊ।
जस फुलामध्ये कमळ तशी आई ही निर्मळ, धरती वरती आईची कीर्ती, धरती वरती आईची कीर्ती फिरती नाही हो। चल तुळजापुरी जाऊ, चल तुळजापुरी जाऊ, चल तुळजापुरी
जाऊ। ही पहा माहूरगडावरची श्री रेणुका देवी, रेणू राजाची ही दुहिता, जनदग्नी ऋषींची ही कांता, परशुरामाची माता, सिंहासनावर बसलेली ही रेणुका माता, शिवाकडून शक्ती प्राप्त करून सज्जनांचे रक्षण व दुर्जनाची नाश करण्यासाठी सज्जन झालेली मोह महिषासुराचे मर्दन करणारी, रेणू रेणूला पावन करणारी शिवशक्ती रेणुका माता। जय जय वो जगदंबे, निराकारे निरालंबे, निर्गुण सगुण स्वयं ते, आदि माय श्री रेणुके।
रेणुका देवी ग आई, रेणुका देवी ग आई, रेणुका देवी ग
महा वणीची सप्तशृंगी माता विंध्याचलवासिनी शुभदायिनी अष्टदश भुजाधारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी सप्तशृंगी निवासिनी जगदंबा माता सर्वांचे दुःख हरवून सुख प्रदान करणारी सुखदात्री समस्त जगताचे कल्याण करणारी जगत कल्याणी जगत माता जगदंबा देवी
प्रचंड चंडा बाई सप्तशृंग निवासिनी हो ओ वाळो आरती आदि शक्ति अंबा बाई हो
प्रचंड चंडा बाई सप्तशृंग निवासिनी हो ओ वाळो आरती आदि शक्ति अंबा बाई हो
ही पहा जगतारी जगत कल्याणी साक्षात शिव भगवंताकडून शक्ती प्राप्त करून भक्तांचे दुःख हरणारी मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी कोल्हारची भगवती मूर्ती भगवती माता अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती
भगवती देवी नमो वरदे जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफल दे निशुंभ कपाल धरे प्रणमामि तु देवी नराति हरे
जय शुंभ निशुंभ कपाल धरे प्रणमामि तु देवी नराति हरे
जय भगवती देवी नमो पाप विनाशिनी बहु फल दे
आता या सर्व शक्तींना जन्म देणारी अशी ही भारत माता मातरम म्हणून सर्वजण तिला नमन करतात अशा या भारत भूमीवर अनेक साधू संत वीर पुरुष क्रांतीवीर घडवले गेले अशी ही भारत भूमी परमपिता परमात्म्याची जन्मभूमी आहे ही भारत माता उदार अंतकरणाने आपल्या सर्वांना आपल्या मध्ये सामावून घेते ती आपल्याला संदेश देते की तुम्हीही सर्वांच्या अपराधाला माफ करून उदार अंतकरणाने आपल्या मध्ये सामावून घ्या आता सर्वांच्या वर सफेद वस्त्रधारी ब्रह्मा कुमारी जिचा उगम ज्ञानाचे सागर शिव परमात्म्याकडून झालेला आहे ज्ञान सागर परमात्मा ब्रह्मा कुमारीच्या द्वारे ईश्वरीय ज्ञान देण्याचे कार्य करतात गावोगावी परमात्म्याचा संदेश सांगून मनुष्यापासून देवता बनवण्याचे कार्य ब्रह्माकुमारी करते. पतितांना पावन बनवणारी ज्ञानाची गंगा, सर्वत्र पोहोचवणारी अशी ही पतित पावनी ज्ञान गंगा, सर्वांना परमपिता परमात्म्याचा परिचय करून देणारी ब्रह्माकुमारी. अशा प्रकारे या सर्व शिवशक्तींकडून परमपिता परमात्मा संगम युगावर अर्थात कलियुगाच्या अंती कार्य करून घेत असतो. परमात्म्याने गीतेत वचन दिलेले आहे,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
परमात्मा दिलेल्या वचनानुसार अवतरित होऊन सृष्टीच्या स्थापनेचे कार्य करीत आहे. आपणासही या शिवशक्तींप्रमाणे गायन योग्य पूजन योग्य बनायचे असेल, तसेच आपल्या जीवनात सुख आणि शांतीची अनुभूती करायची असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या.
अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ओम शांती भवन, बेलापूर रोड, कोल्हार. फोन नंबर 2518606.